श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. सातवी ओवी काल पूर्ण झालेली होती. कळांचिनी पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे कावन्ही दीपपणे आननोहे. चंद्राच्या कलांनी चंद्र कधी झाकला जाऊ शकतो का? दिव्यातून बाहेर पडणाऱ्या त्या दिव्याच्या प्रकाशाने कधी दिवा झाकला जाऊ शकतो का? त्याप्रमाणे जगत या नावाचा पदार्थ निर्माण झाल्याने परमात्मा कसा काय झाकला जाईल? पण अज्ञानी जीवाला हे सगळं जगच दिसते. तो परमात्मा मात्र लपल्यासारखा किंवा झाकल्यासारखा दिसून पडतो. अशा पद्धतीचं निरूपण आणि त्याचं विश्लेषण माऊलीच्या उपलब्ध ग्रंथांमधून आपण इथे सर्वांमिळून ऐकलं. आज चांगदेव पासष्टीची आठवी ओवी घेऊया, सुरुवात करूया. ही ओवी पण दोन दिवस चालेल. चांगदेव पासष्टीची आठवी ओवी आज सुरू करू. सात ओव्यांपर्यंत या ना त्या रीत्या एकाच सिद्धांताला वेगवेगळे आयाम देऊन प्रतिपादित करून सिद्ध करण्याचा आणि एक्सटेंड करून समजावून सांगण्याचा माऊलींनी हा सगळा खटाटोप केलेला होता, जेणेकरून चांगदेवाला एकच सिद्धांत चांगला पटेल. आठव्या ओवीपासून थोड्या वेगळ्या लेवलला माऊली चांगदेवाचं लक्ष वेधत आहे आणि पर्यायाने आपणसुद्धा आपल्या बुद्धीची मनाची तयारी अशी ठेवायची जेणेकरून आपण त्या पातळीवर समजण्याचा प्रयत्न करावा. आज आठवी ओवी सुरुवात करतोय.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
म्हणोनी अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आयते ऐसे ची असे.
म्हणोनी अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आयते ऐसे ची असे. अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते, पाहणारा दृष्टा आणि जे पाहतो ते दृश्य. आता दृष्टा आणि दृश्य हे भिन्न आहेत असे समजणे ही खरी अविद्या झाली. दृष्टाच दृश्य होऊन असतो आणि आपले स्वरूप पाहतो. हे ज्ञान आत्मज्ञान आहे. ज्ञानी मनुष्यच दृष्टा दृश्य एकरूप मानतात. अविद्येमुळे अज्ञानामुळे हे एकरूपत्व मात्र अज्ञानांना कळत नाही. आता इथे दृश्य आणि दृष्टा हे दोन प्रकार आणि हे परत परत हा भाव पुढील कितीतरी ओव्यांमध्ये चालेल. समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करायला लागेल. जसं मी बोललो आधी की आता ही लेवल थोडी वर गेलेली आहे. आधीपर्यंत सोने दागिने लाट पाणी आकाश अंधार दिवा उजेड या सर्व दृष्टांताचा वापर करून माऊली चांगदेवाला एकत्वाचा बोध देत होते. आता इथपासून एक वेगळा विषय सुरू होतो. दृश्य दृष्टा आणि दर्शन. ध्येय ध्याता ध्यान, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, तसा दृष्टा, दृश्य आणि दर्शन हे तीन प्रकार असतात. ही त्रिपुटी समजायची बरं का. तर ही त्रिपुटी म्हणजे काय. आता इथे म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते, दिसतं ते दृश्य आणि पाहणारा तो दृष्टा असं आपण समजतो. पण हे या शरीराच्या डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा अशी अंडरस्टँडिंग लॉजिकल वाटते. पण इथे हे माऊलीची जी अंडरस्टँडिंग माऊलीजी मांडत आहे, सिद्धांत प्रतिपादित करीत आहेत, ती अंडरस्टँडिंग निराळी आहे. त्याचा इतका सहज सरळ आणि सोपा अर्थ नाही आहे. दृष्टा जेव्हा आपण म्हणजे आपण आत्मस्वरूपामध्ये, आपण जेव्हा आपण आत्मस्वरूपामध्ये असतो आणि आत्मस्वरूपामध्ये आत्मा जेव्हा दृष्टा होतो, आत्मा जेव्हा दृष्टा होऊन पाहतो, अष्टावक्र गीतेचा पहिला श्लोक, अष्टावक्र जनकाला म्हणतात की तू दृष्टा आहे म्हणून तू या ठिकाणीच इथेच ब्रह्म आहेस दृष्टा. तर आत्मा जेव्हा दृष्टा होतो तर तो सगळं काही साक्षीभावाने पाहतो. आत्मा हा विटनेस होऊन साक्षीभावाने पाहतो कारण त्याला काहीच करणे नाही. जीव जे जे काही करतो त्या जीवाचे करणे तो दृष्टा होऊन पाहतो. आणि हे सतत आपल्या आतमध्ये सुरू असते बरं का. कायमस्वरूपी आपल्या आतमध्ये हे सगळं सुरू असते. आपला दृष्टा भाव असतो त्याला आपण जागृत होऊ देत नाही, त्याला आपण झोपूनच ठेवतो. कारण जीवावर विषय आणि इंद्रिय यांचे आवरण यांचा तबका इतका, याची पकड इतकी जास्त मजबूत झालेली असते की ते त्या दृष्टाला झोपलाचा झोपलाच ठेवतात, त्या दृष्ट्याला दृष्टा होऊच देत नाही. आणि जीवच दृष्टा होतो आणि जीवाला अहंकार असे वेढे घालतो की त्याला असं वाटते की हा देहच मी आहे आणि मीच सगळं काही करतोय. आणि म्हणून दंभ होतो, दर्प होतो, मत्सर होतो, द्वेष होते, ईर्ष्या होते, हे सगळे भाव जागृत होतात. कारण दृश्य दृष्टा हे आपल्याला कळत नाही. या ओवीत माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना हे सांगत आहे. चांगदेवाची लेवल आहे ती. तुमची आमची लेवल नसल्यामुळे आपल्याला सहज रूपाने स्पष्ट होत नाही. याचा सरळ अर्थ आपण लावणार काय. म्हणून ही अविद्यानिमित्ते दृश्य दृष्टत्वे वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. दृष्टा व दृश्य भिन्न आहेत असे समजणे ही अविद्या आहे. आता इथे दृश्य म्हणजे काय समजू आपण. आपल्याला जे दिसून पडते सगळं, सगळ्या जगाचा पसारा हे दृश्य. दृष्टा म्हणजे मी म्हणणारा हा जीव, मी म्हणणारा हा जीव असं आपल्याला वाटेल. पण माऊलीचा असा अर्थ नाही आहे. दृश्य दृष्टाच जेव्हा दृश्य होऊन राहतो आणि आपले स्वरूप पाहतो. जस्ट डोळे बंद करा, आपल्या सहस्त्रार चक्रावर चित्त न्या, शांतपणे बसा. हळूहळू हळूहळू काही काळाने शांत झाल्यानंतर ध्यानाच्या उच्च अवस्थेत आपल्याला हे जाणवेल की आपण काही नसून एक पवित्र शुद्ध आत्मा आहोत आणि तो आत्मा दृष्टा आहे. आणि दृष्टा होऊन जेव्हा आपण सगळं जग पाहतो तर हे सगळं जग इकडे जात आहे तिकडे जात आहे, हा पसारा सगळा दिसतो. तो दृष्टा होऊन पाहणे, साक्षीभावाने पाहणे, हेच स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहणे होय. मग थोरा मोठ्याचा भेद नाही, लहान मोठ्याचा भेद नाही, अमीर गरीब हा भेद नाही. म्हणून अविद्यानिमित्ते, म्हणून अविद्यानिमित्ते, इथे म्हणून शब्द वापरला आहे माऊलीने. म्हणून या शब्दाने पूर्वी जे काही सांगितले ते काय दर्शवितो. पूर्वीच्या आत्तापर्यंतच्या आलेल्या 7 वयांमधून चांगदेवांना हाच उपदेश माऊली करत होते की परमात्म्यापासून जे जगत निर्माण झाले आहे ते त्या परमात्म्याहून वेगळे नाही. तो परमात्माच ते जगत आहे आणि त्या जगतातच तो परमात्मा आहे. पण नुसत्या जगताला परमात्मा मानणे हे अयोग्य आहे. ते जगत परमात्म्यापासून निराळे नाही आहे, ही गोष्ट खरी आहे, पण त्या जगाला परमात्मा मानणे, या देहाला देहदृष्टीने जग 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 दिसते देहदृष्टीने त्याला परमात्मा मानणे हे अयोग्य आहे. परमात्माच जगताच्या रूपाने नटलेला आहे, म्हणूनही अविद्यानिमित्ते दृष्टदृष्टत्वे वर्ते. हे जगत दृश्य आणि परमात्मा तो दृष्टा, म्हणून आपण आत्मभावाने जेव्हा पाहू तेव्हा त्या दृष्टा शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल. देह भावाने जर पाहिलं तर या दृष्टा शब्दाचा अर्थ आपल्याला तसा कळणार नाही जसा माऊलीला अपेक्षित आहे, किंवा माऊलीचा अभिप्राय आहे, किंवा माऊलीला अभिप्रेत असणारा अर्थ या जगतात किंवा या देहभावातून आपल्याला कळणार नाही. दिसणारे दृश्य वेगळे आणि बघणारा दृष्टा साक्षी परमात्मा हा वेगळा. दिसणारे दृश्य आपण काय करतो, आपण त्या दृश्याचा हिस्सा होतो, त्या दृश्याचा आपण पार्ट होतो, आपण त्या नाटकाचे पात्र होऊन जातो. जेव्हा की माऊली म्हणत आहे की जसं आपण नाटक पाहताना, खरोखरचं नाटक पाहताना आपण वेगळं असतो. सिनेमाच्या पडद्यावर सिनेमा जेव्हा सुरू असतो किंवा टीव्हीच्या पडद्यावर टीव्हीमध्ये सिनेमा सुरू असतो त्यावेळी नट नटी ॲक्टर्स खलनायक हे सगळे आपापले पात्र करत असतात, आपण फक्त दृष्टाहून पाहतो ना, आपण तिथे दर्शक आहोत. पण आपण त्या पिक्चरमध्ये त्या फिल्ममध्ये किंवा त्या नाटकामध्ये रमून जातो, रममान होऊन जातो आणि जणू काही त्या हिरोचाच आपण पार्ट होऊन जातो. हिरो जेव्हा फायटिंग करतो त्या विलेनसोबत तर काही लोक हाताने फायटिंग करायला सुरुवात करतात, कारण ते इतके त्याच्यामध्ये शिरतात त्या पात्रामध्ये की ते पात्र ते स्वतः होऊन जातात. आणि आपण लांब बसलेलो त्या स्क्रीनपासून फार लांब आहोत, स्क्रीनवर जे चाललेलं आहे ते आपण पाहतो आहे, त्याचे आपण दर्शक आहोत. तसे यथार्थ स्वरूपामध्ये आपण आपल्या स्वरूपाजवळ जर पोहोचलो तर आपण निराळे आहोत, आणि हे जे काही चालत आहे ते जे काही दृश्य दिसत आहे ते जे आहे ते आपल्यापेक्षा निराळ आहे, आपण द्रष्टा हो. या जगतात चाललेल्या किंवा मायेने चालवून ठेवलेल्या संसाररूपी नाटकामध्ये आपण एक दृष्टा म्हणून निराळे आहोत. आणि आता हे वेगळेपणा हा जो द्वैत भाव आहे, आणि हे जे द्वैत दिसून पडते ते कशामुळे असते, ते याच्यामुळे असते की आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, म्हणून आपण त्याचा हिस्सा होऊन जातो. वी बिकम पार्ट ऑफ द ड्रामा. त्या ड्रॅमाचा पार्ट झाल्यामुळे हे सगळं कशामुळे घटित होते, हे अविद्येमुळे घटित होते, याच्या पाठीशी अज्ञान उभं असते. आरशामध्ये आपण आपले तोंड पाहतो, आपले तोंड आरशातील प्रतिबिंब हे दोन वेगवेगळे आहे. ज्यावेळी आपण आरशासमोर उभं असतो आपण हे शरीर घेऊन जे उभं आहे हे शरीर वेगळं आहे, आणि आरशात पडणारं प्रतिबिंब त्या शरीराचं शरीरासारखंच तंतोतंत दिसणारं, फक्त मिरर इमेजच्या फॉर्ममध्ये, ॲब्सोल्युटली डिफरंट, पूर्णपणे वेगळं असतं. आणि ही वेगवेगळी दोन मुखे आहेत असं अज्ञानी माणसाला वाटू शकते, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या ठिकाणी तसे दोन मुखे आहे का? आपण दोन असतो का? विहिरीत डोकावून पाहणारा सिंह, आपल्या लहानपणापासून ऐकलेली गोष्ट, किंवा आपण बरेचदा पाहतो कुत्रा एखाद्या आरशात पाहून भ्रमित होतो. यूट्यूबवर तुम्ही पहा, माकडांचे कितीतरी व्हिडिओ तुम्हाला दिसतील, त्यांच्यावर प्रयोग केला जातो की आरशा दाखवल्यानंतर त्यांचा व्यवहार कसा असतो. पण हे वेगवेगळे आहेत का? आरशातील मुख खरे भासते पण ते खरे नाही. होणारा भास हा कशामुळे? अविद्येमुळे, अज्ञानामुळे. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जग, दृष्ट आणि दृश्य हे दोन नाहीत. ज्ञानी जो माणूस असेल दृष्ट झाल्यानंतर त्याला प्रत्येकाच्या आतमध्ये तो आत्माच दिसणार. तो माणूस काय बोलतो, काय वागतो, काय करतो या व्यवहारातल्या गोष्टी जाऊ द्या, पण व्यवहारातीत, व्यवहाराच्या पलीकडे जर आपण गेलो तर हे सगळे एकच आहेत. ज्ञानी माणसाला हे जग आपलेच स्वरूप आहे असे वाटते. मीच जगताच्या रूपाने सर्वत्र भरलेला आहे असे दिसते. आणि ही जी दृष्टी आहे खरी ही आत्मज्ञानाची दृष्टी आहे. आपण देवाची पूजा करतो. देवाची पूजा करताना देव आणि भक्त हे दोन वेगवेगळे असं मानतो, नाही का? मी न्यास करतो, करण्यास हृदयन्यास मी करतो, मी पूजन करतो, मी अर्चन करतो, मी अर्पण करतो, मी देवाला बेल वाहतो, फूल वाहतो, प्रसाद चढवतो, म्हणजे मी हा वेगळा झाला, देव वेगळा झाला. पण माऊलीची व्याख्या अद्वैताची आहे. देव आणि भक्त भिन्न असे जर झाले तर मग ते हे द्वैत झालं ना. भक्त देवापासून विभक्त होऊ शकत नाही. भक्त विभक्त मधला वी काढला तर उरतो तो भक्त, त्याला विभक्त करता येत नाही म्हणून तो भक्त. अशी साधी सोपी व्याख्या. कारण देव पहावया गेलो तो देवची होऊन ठेलो, अशी खऱ्या खुऱ्या भक्ताची स्थिती असते. देव पहाया गेलो तो मी देवची होऊन ठेलो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची एक त्यांचा एक अभंग आहे, त्यांच्या गाथेतील फार सुंदर अभंग आहेत असतो. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. फार सुपरिचित असा अभंग आहे वारकरी संप्रदायाला. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, देवाला कुठं शोधतो राया. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. तुला माहिती आहे का देव म्हणजे काय, परमात्मा कोणाला म्हणतात, त्याची व्याख्या तरी तुला कळते का? देवा नाही रूप, देवा नाही नाव. आपल्यासारखे दोन पाय दोन हात असं रूप नाही आहे देवाचं. देवा नाही नाव, ना देवाला कुठलं काही नाव आहे. देवा नाही गाव कोठे काही, कुठे जातोस तू? काशी, हिमालय, बद्रीनाथ, केदारनाथ कशाला फिरतोस? त्याला कुठेच गाव नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. माऊली म्हणतात की आपल्या आत्मदे असलेला आत्मदेव आत्मेश्वर तो खरा देव आहे, त्याला भजा. आता त्याला भजा, त्याला आत्मदे जाऊन पाहायला लागेल. आणि आत्मदे पाहता 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 देवा पाहाया गेलो तो देवची होऊन ठेलो. निरंतर ध्यान केल्याने आत्मदे गेल्याने आपल्या आत्माशी एकदा का भेट झाली मग देवा पाहाया गेलो तर मग देवची होऊन ठेलो. कारण मग तो सर्वत्र तोच तो दिसू लागला. जिकडे पहावे तिकडे हरी, अशी जी उच्च अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेमध्ये त्या आत्मदेवालाच देव मानलं. मग तो आत्मेश्वरच खरा देव आहे हे कळले. मग देवाचा शोध घेण्यासाठी देहामध्ये शोधले पाहिजे. इकडे तिकडे तीर्थक्षेत्रात जाऊन कुठं काही देव मिळतो का? त्या देवाला कुठे गाव आहे की ठिकाण आहे? आपला आत्माच खरा देव आहे आणि त्याचीच अखंड सेवा करावी. ज्ञानी महात्मा आत्मज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे पाहत असल्यामुळे त्यांना आपलेच स्वरूप सर्व जगात सर्व ठिकाणी सर्व प्राण्यात सर्व माणसात प्रकट झाल्याचे दिसते. आणि दृश्य जर मीच आहे तर मग दृष्टाही मीच होतो. त्यांना ह्या जगाचा पसारा असा दिसत नाही, हे विमान आहे, ही आगगाडी आहे, हे मेट्रो आहे, हा बस आहे, ही कार आहे, असं दिसत नाही. अशा प्रकारे दृश्य आणि दृष्टा यांच्यामध्ये अद्वैत आहे. त्यात जे द्वैत भासते ते अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे भासत असते. दासबोधामध्ये सुंदर एक दोन ओव्या आहेत. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे
दृष्टा दृष्टापणे नुरे ते समयी उतरे फुंज मीपणाचा जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खुण अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे।
पदार्थ ज्ञान जेव्हा सरे दृष्टा दृष्टेपणे नुरे, दृश्यच काही नाही मग आपण आपल्या स्वरूपाने राहतो, म्हणजे हे सगळं जग जगाच्या रूपाने दिसण्याऐवजी आत्म्याच्या रूपाने दिसू लागेल तर मग तिथे उरेल तरी काय? त्यावेळी अहंकाराचा ताठा संपतो। ते समयी उतरे फुंज मीपणाचा, मीपणाचा फुंज संपून जातो आणि जेथे मुराले मीपण, ज्याचा अहंकार संपला, ज्याच्या ठिकाणी मीपणा संपला, तेची अनुभवाची खुणं। समजायचं की त्याला आत्मसाक्षात्कार घडला। आत्मसाक्षात्कार घडण्याची ही पण एक खूण आहे की हळूहळू हळूहळू आपल्या चुका दिसू लागतात, आपल्या अहंकाराला ठेस लागते, आपला अहंकार जागोजागी ठेसल्या जातो आणि तो कमी 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 होत जातो। तिची अनुभवाची खूण, अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे। आणि त्याला न बोलता सुद्धा असमाधान वृत्ती असते। जिथे हा अहंकार जिरतो तेथे अनिर्वचनीय समाधान प्राप्त व्हायला लागते आणि खरी ही त्या आत्म अनुभवाची खूण आहे आणि हेच त्या ज्ञानाचे चिन्ह आहे असे समजावे। वेळेची मर्यादा झालेली आहे म्हणून आज आपण इथे थांबणार आहोत। थांबायच्या आधी पुन्हा एकदा आजची जी आठवी बोवी आहे तिची पुनरुक्ती करूया।
म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्वे वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे।
अशा प्रकारे या आठव्या ओळीचा एक पूर्वार्धा आज आपण बघितला। याचा उर्वरित भाग दृश्य आणि दृष्टा याला एक्सप्लेन करणारा उर्वरित भाग उद्या आपण घेणार आहोत। आज इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल क्षी ज्ञान देव तुकारा श्री श्री पंढरीनाथ महाराज की जय।